विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे आणि परिसरात आज दुपारपासून अतिवृष्टी सुरू आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्या देखील पुणे आणि परिसरासाठी अतिवृष्टीचा लाल बावटा फडकवण्यात आला आहे. खडकवासला साखळीतील सर्व धरणं तुडुंब भरली असल्यानं आवश्यकतेनुसार नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे. पुण्यासह राज्यभरात चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिकुनगुन्याच्या विषाणूत झालेला बदल तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयात चिकुनगुन्याच्या विषाणूचं जनुकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांकडून रक्त नमुने घेण्यात येणार आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये जीवघेणी लक्षणं दिसत असल्याचा दावा काही रुग्णालयांनी केला आहे. आरोग्य विभागाला अद्याप चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वेगळी लक्षणं दिसून आलेली नाहीत अशी माहिती पुणे आरोग्य विभाग सहसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी दिली. पुणे शहरामध्ये साथरोगांच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, ती नियंत्रणात आणावी अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता यावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं आरोग्य सेवकांसाठी आवश्यक ती साधनं पुरवण्यात आलेली असून त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी वर्षातून दोन वेळा त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. त्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार मार्गदर्शन आणि तज्ञांचा सल्ला देण्यात येतो, त्यामुळे त्यांचं आरोग्य निरोगी राहून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होते असं मत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांनी व्यक्त केलं. राज्याच्या परिवहन म्हणजे आरटीओ कर्मचारी संघटनेनं बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. या संपामुळे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि बारामती आरटीओ कार्यालयांमधील वाहन चालक परवाना नूतनीकरण वाहन हस्तांतरण आदींसह कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. आकृतीबंधाच्या योग्य अंमलबजावणीसह वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कर्मचारी संघटनेनं कालपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. प्रवासी वाहतूक करत असताना महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचं उत्पन्नाचं उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समप्रमाणात वाटण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळातर्फे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीज चिंचवड यांच्याद्वारे संयुक्तपणे जल्लोष 2024 युवक महोत्सव या विभागीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी वेगवेगळ्या कलागुणांच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपल्या अंगीभूत कला सादर करून स्वतःला व्यक्त केलं आणि सहभाग घेतल्याचा आनंद अनुभवला असं सांगितलं. जल्लोष 2024 युवक महोत्सवात विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पिंपरी चिंचवड मावळ खेड आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यातील 57 महाविद्यालयातील 1100 अधिक विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून यावर्षी 1 एप्रिल ते 23 सप्टेंबर या कालावधीत 36,538 दाखले काढण्यात आले आहेत अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत महापालिकेच्या वतीनं एकंदर 94 नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. आशय फिल्म क्लब फिल्म फेस्टिव्हल कंपनी आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित चौथ्या मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचं उद्घाटन आज अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. शनिवार 28 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 81 लघुपट पाहण्याची सुवर्णसंधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवना मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 37,000 चौरस फूट क्षेत्र मोकळं करण्यात आलं असून ही कारवाई सुरूच राहणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.